नमस्कार मंडळी, मी काय सांगतो तुम्हाला, गाड्यांचे वेगवेगळे आवाज किंवा गाड्यांचे वेगवेगळी नावं घेऊन जर आपण बोललो तर कसं होतं बघा. मी तुम्हाला सँट्रो, काल तर माझी मॅक्टीच खुंटली. सुमोत माझ्या फियाटवर आलो आणि होंडाभर पाण्याने आंघोळ केली. अहो, खाली उतरलो तो मुलं दंगा करत होती. मी म्हटलं, बॅलेनो जरा हळू खेळा. मुलं म्हणाली, पुन्हा असे वॅगनार नाही. इतक्यात माझ्या मुलाचा, त्याच्या मित्राचा मोबाईलवरती फोन, असशील तसा हॉटेल अँबॅसेडरमध्ये, 5-star हॉटेल, दबकत दबकत आत शिरलो. मस्तपैकी एक टेबल रिझर्व केलं होतं मित्राने, आलेल्या पदार्थांवर तुटून पडलो. मनात मलाच काळजी वाटायला लागली, हा आत्ता ओपेल की मग ओपेल. कसाबसा त्याला घरी आणला, वहिनी दारात वॅनसारख्या उभ्या. मला म्हणतात, काय हो तुम्हाला आमच्या घरचा पत्ता कसा हो ठाऊक? मी म्हटलं, काय वहिनी, ओक नावाचे माझे मित्र इथे राहायचे. ओक तेविया इथे राहत असताना मी बऱ्याच वेळा इथे आलतो. मी त्यांना बोले रो, पण त्या विश्वासच ठेवायला तयार नाहीत. त्या विश्वास ठेवायला तयार नाहीत, मला म्हणाल्या, यू गेट्स आऊट. म्हटली, बाई आहे की इंडिका गांधी. म्हटलं, ठीक आहे, आपण आपलं मित्र कर्तव्य पार पाडलं, आता ऑप्टराला काळजी नाही. म्हटलं, चला एखादा सिनेमा बघू. तर सिनेमा होता करोला प्यार है. खरं सांगतो, तो सिनेमा बघून खरंच माझी मॅक्टीच खुंटली. घरी आलो, होंडावर पाण्याने आंघोळ केली, झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठेपर्यंत तोंडातून चकारही शब्द काढला नाही.